नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ग्रामीण आणि शहरी भागातल्या आरोग्य व्यवस्थेतली दरी तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे संपुष्टात यायला हवी अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. त्या आज नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. देशातल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 10 वर्षात अनेक उपाययोजना आखल्या आहेत असं राष्ट्रपती म्हणाल्या. यावेळी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारचे ते 24वे मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल सय्यद अता हसनैन यांनी पाटण्यातल्या लोकभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अमरावतीमधल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद अयाज याच्यासह 4 जणांना अटक केली आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांना तापमानवाढीचा येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज 1264 अंकांची उसळी घेतली आणि तो 78,111 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी 389 अंकांनी वधारून 24,231 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.